chinimandi.com पॉडकास्ट।
कष्टाचं चीज झालं, ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला आहे। त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा 6000 मतांनी पराभव केला आहे। मोहिते पाटील गटाचं वर्चस्व असलेल्या माळशिरसमधून ऐनवेळी उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपानं सर्वसामान्य राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती। मतदारांनी राम सातपुते यांना विजयी करत भाजपच्या निर्णयाला एक प्रकारे पाठिंबा दिला। राम सातपुते हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात। त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपदही सांभाळलं आहे। राम सातपुते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क आहे। राम यांचे आई वडील ऊसतोडी करत होते। भाजपनेही एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला आमदारकीचं तिकीट देऊन सध्याच्या राजकीय घराणेशाहीला फाटा दिला। जनतेनंही या निर्णयाला मतपेटीतून कौल दिल्याचं दिसतंय। राम सातपुते यांची घरची परिस्थिती बेताची होती। माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचं लहानपण गेलं। वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचं कष्टप्रत काम करून मुलांना शिक्षण दिलं। शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पर्यंत ऊस तोडणीचं काम करत होते। माध्यमिक शिक्षण खेड्यामध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राम सातपुते यांनी पुणे गाठलं। त्याचवेळी त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला। तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं।